जय प्रभुपदा 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 जय प्रभुपदा जय प्रभुपदा श्री प्रभुपाद की अनंतकोटि वैष्णव वृंद की नामाचार्य हरिदास ठाकुर की गौर प्रेमानंदी ओम नमः ओम विष्णु पदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नित्य नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वांछा कल्प तरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गोर्त्विषे नमः हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। तर बरेच दिवसांनी आपण भेटत आहोत, पण आपलं जे प्रवचन मालिका आहे ती चालू होती, गेले 2-3 आठवडे तरी बंद असेल तरी। तर आजचं जे प्रवचन आहे ते साधारणपणे किती 12वं 13वं 14वं 13वंच अरे हिशोब चुकतोय का नंबरिंगमध्ये, मला वाटतं 14वं असेल, ठीक आहे जे असेल ते। तर एक मालिका आहे श्रीमद बृहद भागवतामृतची, ते आपण जवळजवळ 10-15 तिथले सेशन्स केलेले आहेत। तर आज पुढचा सेशन आहे, कितवा आहे तो नक्की मलाही लक्षात नाही, 13वा असेल किंवा 14वा असेल। तर आजचं सेशन मात्र असं आहे की अजून 1-2 सेशनमध्ये हे संपेल, 2 अजून। तर असं आहे की हां, ज्यांनी आधीचं थोडं ऐकलं नसेल त्यांना थोडं आजचं सेशन कळणार नाही असं नाही, पण थोडंसं कठीण जाईल। कठीण नाही जाणार, सगळे संदर्भ लागणार नाहीत, कठीण जाणार नाही। त्यामुळे बरं झालं असतं की जे लोक कमीत कमी आज नाही तर पुढच्या रविवारच्या आधी तरी जे जुने सेशन्स आहेत त्यांनी ऐकून घेतले तर बरे होईल। तसं पण दर रविवारी अपलोड करतच होतो, वेळच्याही आपण ऐकलं असेल तर अजून चांगलं झालं असेल। एनिवे, तरी पण आत्ता रेग्युलरमध्ये पण आता जवळजवळ 1-2-3 3-4 आठवड्यांचा गॅप पडलेला आहे सेशन्समध्ये। तर थोडक्यात गेल्या आपल्या शृंखळेमध्ये आपण काय चर्चा केली ते मी थोडक्यात सांगतो आणि आपण पुढे सरकूया। तर पहिला, अगदी सुरुवातीपासून सांगायचं तर नारद मुनी शोधात आहेत कोण भगवंतांचे सर्वात उत्तम भक्त आहेत आणि कोणाला भगवंतांची सर्वात जास्त कृपा प्राप्त झालेली आहे। त्यानंतर ते बरेच ठिकाणी फिरले आहेत आणि आता द्वारकेमध्ये यदूंना भेटायला गेले। यदूंना भेटले, यदूंनी सांगितलं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ उद्धव आहेत, आणि उद्धवाला भेटायला ते म्हणले की उद्धवांच्या महालात जाऊ नका, कारण का उद्धव आपल्या महालात खूप कमी राहतात, ते कृष्णांच्या बरोबरच जास्त राहतात, तर तुम्ही कृष्णांच्या महालात जा। आणि नारद मुनी कृष्णांच्या महालात पोचले आणि तिथे बरंच काय काय घडलं, आता ते सगळं सांगत बसायला अजून 2 सेशन घ्यावं लागतील। कृष्णांच्या महालात आधी कृष्ण आज उशिरा उठले होते, बरंच काय काय घडलेलं आहे तिथे, पद्मावती पण बरंच काय काय बोलले आहेत। तर अगदी गेल्या आठवड्यात म्हणजे गेल्या शृंखलेमध्ये काय झालं त्याची मी थोडीशी चर्चा करून थोडी म्हणजे अगदीच थोडी चर्चा करून मी पुढे सरकणार आहे. तर आपण पाहतो की काय घडलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये, म्हणजे गेल्या शृंखलेमध्ये दोन तीन आठवड्यांपूर्वी. पहिलं, कृष्णांच्या महालात काय चर्चा चालू आहे की वृंदावनचे जे भक्त आहेत कृष्णांच्या विरहामध्ये ते खरोखर दुःखात आहेत का नाही आहेत. हां, असे वेगळे दोन मत आहेत का, ती खरोखर ती कृपा आहे का नाही आहे. हां, तर जे लोक वृंदावनला गेलेले आहेत राहिलेले आहेत, हां, ते म्हणतायत की ती खरी म्हणजे ते खरोखर दुःखामध्ये आहेत. आणि जे लोक गेले नाही आहेत राण्या वगैरे, ते म्हणतात की कृष्णाचं प्रेम त्यांच्यावरच जास्त आहे. आणि जे गेलेले आहेत ते म्हणतात की कृष्णाचं प्रेम त्यांच्यावर जास्त आहे, तर मग कृष्ण आता जात का नाही, त्यांना एवढ्या दुःखात कसा पाहवतात. अशी चर्चा चालू आहे, दोन्ही साईडनी उत्तम भक्त चर्चा करतायत. ह्या चर्चेत पुढे असं झालंय की कृष्ण खरोखर आपल्या भक्तांचं दुःख त्यांना पाहवत नाही. भगवंतांचं हृदय कोमळ आहे, त्यांना आपल्या भक्तांचं दुःख पाहवतलं आहे. भौतिक दुःख नाही, इथे आध्यात्मिक दुःख आहे, विरह भावना आहे. तर हे सगळी चर्चा ऐकून आता कृष्णांना राहत नाही आणि ते त्यांनाही गहिवरून येत आहे की बरे, आपल्या वृंदावनचे भक्त एवढे दुःखात आहेत आपल्या विरहात. आणि ते उद्धवाकडे बघतायत, हे गेल्या वेळेची समरी आहे. उद्धवांकडे बघतायत की उद्धव आता मी काय करू, आता विचारतात. पण आता बघा, कृष्ण उद्धवांना काय विचारतात ह्याचं एक गुपित असतंय, पण ते उद्धवांना कळत नाही. कृष्णांची तयारी असते वृंदावनला जायला, पण कृष्ण तो निर्णय स्वतः घेऊ इच्छित नव्हते. कारण का त्यांनी तो निर्णय स्वतः घेतला असता काय झालं असतं? काही लोक म्हटले असते, ओ निर्णय बदला, निर्णय बदला. प्लस त्यांच्यावर जबाबदारी असते की भगवंतांनी असं ठरवलं जायचं. पण भगवंतांनी फार चतुर्तेने उद्धवाला विचारलं, अरे त्या वृंदावनच्या भक्तांना सांत्वना करायला मी काय करू, जेणेकरून त्या निर्णयाची जबाबदारी उद्धवावर जाईल, कृष्णांवर होणार नाही. आणि काय बरं, हा, आणि निर्णय बदला म्हणून कृष्णांना कोण विनंती करणार नाही. हा, असं कधी कधी भक्त लोकांना करावं लागतं, खास करून कोण मॅनेजमेंटच्या पोझिशनमध्ये. मी गेले उदाहरण दिलं की यात्रेमध्ये असं ठरलेलं असतं, पण आम्ही विचारतो, आधी सांगितलं असतं असं बोलायचं, काय हो आता वीरेन प्रभू आपण राधाकुंडला जाऊ का मानसी गंगेला जावं, मग त्यांना माहिती असतं राधाकुंड सांगायचं असतं, राधाकुंडला जावं. तसं ते उद्धवान कृष्ण उद्धवांना त्या प्रकारे विचारतात की मी काय करू, म्हणजे त्यांची अपेक्षा आहे उद्धव सांगेल की तुम्ही वृंदावनला जा. पण उद्धवला काय वाटतंय, तो पण भगवंतांच्या त्या भक्तीच्या प्रेमात आहे, त्याला उलट वाटतंय, त्याला हे कळत नाही भगवंतांचा अर्थातला अर्थ. त्याला वाटतंय भगवंत म्हणतायत काय करू, म्हणजे मी पत्र देऊ का निरोप पाठवू का गिफ्ट पाठवू. म्हणजे त्याला वाटतं की भगवंत जायच्या तयारीत नाही आहेत, कारण भगवंत जायचं होतं फक्त उद्धवकडून त्याला ॲडवाईस पाहिजे होती. म्हणून उद्धव नाही ते पुढे होणार आहे. उद्धव तेव्हा म्हणतो की तुम्ही जा. मग हे ऐकून त्या पद्मावतीला भीती वाटते, हे सगळं आपण गेलं ऐकलं. आणि रोहिणी म्हणते की वृंदावन खूप सुंदर आहे, पद्मावती ते डेंजरस आहे, काटेवालं आहे. आणि आता हे सगळं वादविवाद चर्चा चालू असताना शेवटी कृष्ण बलरामांकडे बघतात की तुम्ही मोठे भाऊ आहात, आता तरी तुम्ही सांगा मी काय करू, आता तरी तुम्ही सांगा मी काय करू. आणि बलराम जी आहेत ते म्हणतात की एकच उपाय आहे, कृष्ण तुम्ही वृंदावनला जायला पाहिजे. उद्धवांनी पण म्हटलं, बलरामजी पण म्हटलं. पण बलरामजी हे सांगायला सुरुवात करतात की वृंदावनच्या भक्तांची आत्ता स्थिती काय आहे, किती विरहमध्ये, किती शोकमध्ये, किती भगवंतांच्या पासून वेगळे झाले, ते किती दुःखात आहेत. आणि ते सांगता सांगता बलरामजींनी अनुभवलेलं असतंय. बलरामजी पण गेलेले असतात वृंदावनला, कृष्ण आणि बलराम तिकडनं निघाल्यानंतर. तर बलरामजींना खूप गहिवरून येते, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात, ते रडायला लागतात. तेव्हा मग काय होतंय, तेव्हा बलरामजी रडायला लागलेले पाहून हा कृष्ण पण रडायला लागतात वृंदावनच्या भक्तांच्या दुःखात आणि त्यांच्या आठवणीमध्ये. आणि कृष्ण आणि बलराम खूप जोरजोरात रडू लागतात, ते पाहून त्या महालातले सगळे रडायला लागतात, जे कोण राण्या वगैरे तिथे जमलेले होते, हा वृंदावनच्या भक्तांची आठवण काढत. आणि तो आवाज एवढा मोठा असतो की यदुकुळातले लोक धावत येतात. ते यदुकुळातले लोक सगळे कुठे बसलेले असतात, त्या सुधर्मा राजदरबारात वाट बघत असतात की कृष्ण येतील दरबारात. ते त्यांनी असा शोकग्रस्त रडण्याचा आवाज कधी ऐकलेला नसतो आयुष्यात. ते म्हणतात काय झालं, काय कृष्णांच्या महालातनं एवढा रडण्याचा आवाज येतोय, ते सगळे धावतात घेतात. आणि ती स्थिती पाहून, ते वातावरण पाहून, तेही शोकांनी घाईवरून जातात, तेही क्रंदन करायला लागतात. आणि आता एवढं सगळे लोक क्रंदन करतायत, तर जे ब्रह्माजी आहेत ते त्यांच्या उच्चतम टॉपमोस्ट प्लॅनेटला बसलेत ब्रह्मलोकात. आणि ते पाहतायत की सगळीकडे अशुभ काय ओमेन्स संकेत अजून एक शब्द आहे. शुभ आणि अशुभ काय म्हणतात ते, डावा डोळा लवणे ओळू, हां काय ते शब्द आहे मराठीत, मला सकाळी आठवला होता विसरलो मी तर. हा उजवा हात लवणे म्हणतात हात काय बरं आहे ते शुभ अशुभ. हां शुभ अशुभ आहे पण ते काय शुभ काय संकेत नाही, मराठी शब्द आहे संकेत नाही, वेगळा शब्द आहे मराठी. हां ठीक आहे, जे असेल ते काहीतरी पुरुषांचा उजवा डोळा लावला तर शुभ असते, महिलांचा डावा डोळा तर शुभ, हां ते असं असतंय. तर ब्रह्माजी असे सगळे दिवस रात्री अशी मिटी ऑर्बिटरला काय म्हणूया तारा उल्कापात उल्कापात होत आहेत वगैरे, हे सगळे काही अशुभ संकेत आहेत. तर ब्रह्माजींना प्रश्न पडतो की हे अशुभ संकेत कुठनं येत आहेत, हा जगामध्ये अशुभ तर काय घडलेलं नाहीये, जगामध्ये अशुभ काही घडलेलं नाहीये, पण मग अशुभ संकेत येत आहेत कुठनं असा ब्रह्माजींना प्रश्न पडतो. ते सगळीकडे पाहतायत अरे अशुभ काय दिसत नाहीये, म्हणून ते आपल्या ब्रह्मलोकातनं बाहेर पडतात की अशुभ संकेत काय आहेत, आणि ते अशुभ संकेत पाहायला पोचतात कुठे, फिरता फिरता पृथ्वीवर द्वारकेत पोचतात आणि तिथे पाहतायत तर बाप रे, हा सगळ्या 16,000 राण्या त्यांची आई रोहिणी देवकी कृष्णा बलराम नारद सगळे यदुकुळातले हजारो लाखो यदुकुळातले लोक, अजून कोण, ब्रह्माजी एकटे येत नाहीत, ब्रह्माजी लीडर आहेत, त्यांच्यावर सगळे देवता पोचतात तिथे आणि चार वेद वगैरे पोचतात पुराण, हा हे सगळे पाहतायत. ब्रह्मा पाहतात की आपले आध्यात्मिक गुरु आपले वडील, ब्रह्माजींचे वडील आहेत विष्णू कृष्ण, हा त्यांची स्थिती कधी पाहिली नव्हती अशी, गुरु पण आहेत ब्रह्माजींचे गुरु कृष्ण आहेत, वडील पण कृष्ण आहेत, हा नारायण आहेत, आणि कृष्ण का दुःखी आहेत, का दुःखी आहेत, हा नाही त्यांच्या भक्तांचं दुःख पाहून ते दुःखी आहेत भक्तांच्या प्रेमापोटी, ही स्थिती पाहिली आहे. तर हे ब्रह्माजींनी कधी ही स्थिती पाहिली नव्हती की भगवंत आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी किती, जे भक्तांच्या प्रेमापोटी किती ते वाहून घेतलेलं आहे का काय म्हणूया. हां ब्रह्माजी या जगाचे इंजिनियर आहेत, विचार करा, साधं काम नाहीये. आपल्या एक प्रभूजी इंजिनियर बसले, तिथे पुढेही दोन बसलेत, ते काही छोटे मोठे इंजिनियर आहेत, ते सुद्धा 60-70%. हां ब्रह्माजीनी जग विचार करा, सगळं आकाश पृथ्वी आपण जे काय शिकतो ॲटम हायड्रोजन ऑक्सिजन पंखे कॉपर हे सगळं त्यांनी बनवलं आहे, आणि एवढं नुसतंच नव्हे जिवंत व्यक्ती बनवलेत, ज्यात रिप्रोडक्शन होतंय, प्रजा उत्पन्न होती आणि ते चालू राहते प्रजा लाखो वर्षांकरता. हां आपण काय मृत काहीतरी फॅक्टरी हे लाईट बीट बनवतो, पण जिवंत जिवंत व्यक्ती बनवलेत, व्यक्ती म्हणजे व्यक्तीच नव्हे सगळे जीव जंतू किडे माकोडे प्राणी वगैरे ग्रह तारे बनवलेत. तर हे ब्रह्माजी मोठे इंजिनियर आहेत, पण ते लक्षात ठेवा अजून कोण आहेत, ते मोठे भक्त पण आहेत, आचार्य आहेत परंपरेचे, त्यांच्याकडे पण नारद मुनी जाऊन आलेले आहेत. हां तर ब्रह्माजी इंजिनियर तर आहेत पण मोठे भक्त पण आहेत, आणि आता त्यांनी आणि ते आत्ता एवढ्यातच कुठे जाऊन आले होते, वृंदावनला पण जाऊन आलेले आहेत, अर्थात ते गोंधळले होते तिथे, त्यांना वृंदावनमधली पण त्यांनी कृष्णांना पाहिलेलं आहे, पण जे वृंदावनमध्ये नाही पाहिलं ती कृष्णांची स्थिती ब्रह्माजी आता इथे द्वारकेत पाहत आहेत की कर्षे कृष्ण आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी रडत आहेत कंटिन्युअस. हां असं ते पाहतात, आणि हे पाहून ब्रह्माजींना पण कंट्रोल राहत नाही आणि तेही रडायला लागतात. आणि ब्रह्माजींबरोबर आलेले सगळे देवी देवता गरुड अजून कोण जे कोण आले होते तेही त्या भाव विभोर मध्ये वृंदावनच्या भक्तांच्या दुःखांना आठवण काढून रडायला लागतात. आता सीन अरे कोणीतरी कंट्रोल केलं पाहिजे ना, बघा सहसा पुढे कोणी गेलं आणि सगळे दुःख करतायत, कोणतरी एक पुढे येतो आणि सगळ्यांना सगळेच रडत बसले तर कसं व्हायचं. तर शेवटी ब्रह्माजी परत थोडे स्थिर थावर होतात, ते म्हणतात इकडनं सगळ्यांना बाहेर काढलं पाहिजे काहीतरी करून, मग कसं करावं काय करावं, त्यांच्या मनात एक युक्ती येते, युक्ती आपण काय म्हणतो आयडिया. हां हल्ली काही काही शब्द युक्ती लोकांना कळणार नाही मराठी लेक्चर असून, आयडिया मात्र लोकांना कळेल. हां असं काय काय घडलेलं आहे, पण युक्ती येते ब्रह्माजींच्या मनात. हां आयडिया येते म्हटल्या लोकांना जास्त समजेल, हां आयडिया येते काय करावं. मग त्या आयडिया करता त्यांना गरुडजींची मदत हवी असते, गरुडजी तिथे आहेत पण ब्रह्माजी इथे आहेत, कृष्णमध्ये आहेत, बाकी सगळे लोक मध्ये आहेत, गरुडजी पलीकडच्या साईडला आहेत भगवंतांच्या शेजारीच, आणि ते पण अश्रू घालत आहेत, त्यांचंही भान राहिलेलं नाही. आता गर्दीतनं ब्रह्माजी जाऊ शकत नाहीत, आवाज देत आहेत, टाळी वाजवत आहेत, संकेत करत आहेत, गौरवजींचं लक्ष नाही. बराच वेळ प्रयत्न केल्यावर गौरवजींचं लक्ष लागतंय, अरे ब्रह्माजी हाक मारतायत, बोलवतात इकडे या. आणि गौरवजींच्या कानात ते आयडिया सांगतात की आता असं असं करायचंय. आणि गरुडजी लगेच तयारीला होतात. आणि ब्रह्माजींनी ब्रह्माजींना हे कळलं की आपण जे वृंदावनला पाहिले भगवंत, त्यापेक्षा जास्त भगवंतांचं प्रेम भक्तांप्रती इथे आपण पाहत आहोत. आणि आता ओके, तर ब्रह्माजींनी आयडिया केलेली आहे. काय आयडिया केली आहे? कसं काय भगवंतांना आणि सगळ्या भक्तांना ही जी स्थिती दयनीय म्हणता येणार नाही, म्हणजे बाहेरून दिसणाऱ्या दयनीय स्थितीतनं बाहेर काढायचं. मग त्यांनी सांगितलं, ब्रह्माजी काय म्हणतात गरुडजींना, ऐका हे कुठे कुठे चालू आहे? द्वारकेमध्ये. येस, ब्रह्माजी म्हणतात गरुडजींना, इथे द्वारकेच्या जवळच काय आहे? न्यू वृंदावन आहे, नव वृंदावन. द्वारकेच्या जवळच आहे, अगदी बाहेर. आता प्रभुपादांनी अमेरिकेत बनवलं न्यू वृंदावन, आणि आपण राधा गोपीनाथ मंदिरने चौपाटीला एक वृंदावन बनवलेलं. तिथे प्रवचनमध्ये आमचे काय प्रोजी त्यांचं गौर जगन्नाथ निघाले, वेगळं नाव मी विसरलो, आधीचं नाव माझ्या लक्षात आहे. एनिवे, ते सांगतात पाच प्रकारचे वृंदावन असतात. एक जिथे मथुरा वृंदावन आहे ते, एक गोलोक वृंदावन, एक भौम वृंदावन, आणि कधी कधी शुद्ध भक्तांच्या मनामध्ये असतंय ते वृंदावन, ते घेऊन फिरत असतात वृंदावन, ते पण वृंदावनच आहे. तिसरं आहे असं मला आठवत नाही ना, पाच आहे सॉरी, पण तिसरं आहे काही काही ठिकाणी शुद्ध भक्त असे वृंदावनची स्थापना करतात, जसं न्यू वृंदावन अमेरिकेतलं, हां जसं गिरगाव नाही काय गोवर्धन जीवीला पण वृंदावन स्थापन केलंय, ते पण अभिन्न आहे. तसे आहेत. तर ब्रह्माजी म्हणतात अहो घाबरू नका, इथे जवळच काय आहे? वृंदावन आहे, सॉरी न्यू वृंदावन आहे, नव वृंदावन. इंग्लिशमध्ये न्यू, संस्कृत मराठीत नव वृंदावन आहे. आणि ते सांगतात हां आपल्या द्वारकेच्या बाहेर समुद्र आहे, आणि त्याजवळ रैवत पर्वत आहे, तिथे नव वृंदावन आहे. गरुडजी सांगतात कृष्ण बलरामला दोघेही एकदम भावना विभोर झालेत, अलगद पाठीवर बसवा गरुडजी, आणि त्यांना घेऊन कुठे जा? नव वृंदावनमध्ये कृष्णांना घेऊन जा. कारण का कृष्णांना वाटेल आपण जेव्हा कधी कृष्ण जागे होतील त्यांना काय वाटेल आपण कुठे आलोय? नव वृंदावनला आलेलो. सगळ्यांना आता उत्सुकता लागलेली आहे की नव वृंदावनमध्ये होणार काय आहे. कधी ऐकलं होतं का नव वृंदावन आहे द्वारकेच्या बाहेर? सगळ्यांना उत्सुकता लागली आहे काय होणार आहे. गुगलमध्ये शोधू नका, मिळणार नाही तिथे. हा गुगलचा विषय नाही, तिथे गुगलच नाही द्वारकेच्या बाहेर. आजकाल काय झालं की तिथे शोधतात. तर एनिवे, आणि ते विश्वकर्माने बनवलेलं आहे नव वृंदावन, अगदी ओरिजिनल वृंदावनची डुप्लिकेट कॉपी आहे, सगळं सेम टू सेम, वृक्ष नदी यमुना सगळं काही. पण आणि गायी पण आहेत, चालत्या फिरत्या चरणाऱ्या गायी आहेत, वानर मोर सर्व आहेत. मला झाला सेकंड हार, अरे बोल. हरी बोल, हा प्रोजींना द्या तुम्हाला. हरे कृष्ण. तर आपण पाहतो हा विश्वकर्माने नव वृंदावन बनवलंय, सगळं सेम टू सेम, चालत्या फिरत्या गायी माकडं आहेत. पण कसं आहे विश्वकर्मा बनवतात, विश्वकर्मा हे जगाचे हे आहेत आर्किटेक्ट. आणि काय झालं शेवटी बनवताना? गायी वगैरे बनवल्या विश्वकर्माने, पण नंद महाराज यशोदा ह्यांचे हे काय साचे बनवले, पण विश्वकर्माला ते चालते फिरते बनवता येईना ओरिजिनल नंद. म्हणून ते पुतळ्यासारखे नंद महाराज, पुतळ्यासारखे कोण यशोदा वगैरे होते, गोपी ह्या सगळ्या पुतळ्यासारख्या होत्या. प्राणी चालते फिरते बनवू शकले विश्वकर्मा, पण जे व्यक्ती भक्त होते वृंदावनमध्ये ओरिजिनल वृंदावनमधले ते चालते फिरते बनवू शकले नाहीत, ते सगळे स्थिर स्थावर फिक्स्ड. मग काय झालं आता? हा ब्रह्माजी काय म्हटले प्लॅननुसार, त्या न्यू वृंदावनमध्ये नव वृंदावनमध्ये फक्त रोहिणी माता जाऊ शकते, कारण का ती वृंदावनमध्ये होती. हा कृष्ण जेव्हा जागे होतील तेव्हा पाहतील इथे रुक्मिणी, अरे वृंदावन रुक्मिणी कुठून आली? त्यांनी सांगितलं इथे फक्त रोहिणी माता जाणार, द्वारकेतली फक्त रोहिणी जाणार, बाकी कोणी जाणार नाही. हा कृष्ण बलराम जाणार, गायी बी चालत्या फिरत्या आहेत, माकडं वगैरे मोर, पण आणि राधा राणी गोपी नंद यशोदा आणि बाकी सगळे हे सगळे पुतळे आहेत. आणि अजून एक व्यक्ती जिवंत आहेत, कृष्ण बलराम. आणि कोण जिवंत आहे? रोहिणी. हा ती पोचलेली आहे असं ते पोचतात. आणि गरुडजी ते प्लॅननुसार घेतात. हा आणि ब्रह्माजी आहेत, हा ते आकाशात जाऊन बसतात. आता काय होणार कृष्ण बलरामना पाहिला गरुडजींना. ओके, हा बसवलं. आणि उडत जाताना काय होतं, बलरामजी जे आहेत ते साधारणपणे चेतन सचेतन होतात, साधारणपणे, पूर्णपणे नाही. तेही भावविभोर झालेले होते पण ते अर्धवट सचेतन होतात. आणि जोपर्यंत गरुडजी खाली उतरतात, नऊ वृंदावनमध्ये दोघांना खाली घेतात, तोपर्यंत बलरामजी पूर्णपणे बाह्य चेतनेला सचेतन होतात. त्यांना कळते अरे मग ओके ओके, मला दोन मिनिटं पाहू द्या. हा मग गरुडजी बलरामजींना प्लॅन सांगतात की हा प्लॅन काय आहे, ब्रह्माजींचा प्लॅन आहे कृष्णांना परत बाहेरच्या चेतनेत आणण्यासाठी. मग बलरामजींना कळत आहे प्लॅन, ते आता नॉर्मल झालेले आहेत, म्हणजे त्या दिव्य भावनेत नाही बाहेर आले आहेत. तर स्वतःचा चेहरा व्यवस्थित धुतात, पुसतात, कृष्णांचा चेहरा पुसतात. पण आता एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे? कृष्णाने बलराम नऊ वृंदावनला पोचलेले आहेत पण त्यांचा ड्रेस कसा आहे, द्वारकासारखा आहे, द्वारकाधीश आहे. हां, तर बलरामजी स्वतःचा ड्रेस बदलतात, गोप ड्रेस घालतात, कृष्णांचा ड्रेस बदलतात, हातात बासरी, साईडला काय ते म्हशीचं शिंग, मोरपीस, मुकुट वगैरे काढून टाकतात, चिलखत काढून टाकतात, राज दरबार काढतानी कृष्णाचा गोप ड्रेस घालतात. आणि मग आता काही मिनिटांनी बलरामजी नॉर्मल झाले, कृष्णांना बासरी आली आहे, फ्लूट आलंय, आणि शिंग आलंय, कदंबाचा गार्लेंड आलाय, कदंब द्वारकेत नसतात, अजून काय आलंय, मोरपीस आलंय, गुंजमाळा आली आहे कृष्णांच्या गळ्यामध्ये. गुंजा माहिती आमच्या गावी लहान तुमच्या आहेत का घोळपला गुंजा, लाल लाल असतात, काळे ठिपके असतात, त्या भगवंत राधाणीला कृष्णांना प्रिय आहेत त्याच्या माळा. तर ते घातलेलं आहे कृष्णांनी, ते द्वारकेत नसतात, वृंदावनचेच आहेत. हे सगळं विश्वकर्माने बनवलं होतं, गुंजा बिंजा सगळ्या बनवून ठेवल्या होत्या. मग काय होतं, हा आणि बलरामजी म्हणतात. मग शेवटी बलरामजी कृष्णांना उठवतात, कृष्णा कृष्णा उठा, अरे खूप उशीर झालाय, गाई निघाल्या चरायला, आणि मुलं पण आपली म्हणजे मित्र पण गेले, चला चला. पण कृष्ण एवढे भावविभोर झालेले असतात की ते काही उठत नाहीत, म्हणजे खरोखर त्या दिव्य भावत असतात. शेवटी बलरामजी कसं बसं हलवतात त्यांना, बेडवरून खाली खेचतात. कधी कधी पाहिलं असं करावं लागतंय, लहान मुलं उठली नाही तर हलवावं लागतंय, काही नाही तर बेडवरून खाली खेचावं पण लागतंय. काय जाऊ बरोबर ना म्हणतायत, उठा बेडवरून खाली खेचावं लागतंय. हॉस्टेलला गेले तर मुलं मित्र पाणी पण टाकतील बकेट भरून, उठलं नाही तर घाबरू नका. हॉस्टेलला गेलं तर मित्र पाणी पण टाकतील बकेट भरून, मग उठावंच लागतंय. आपल्या हॉस्टेलला मी तरी आमच्या सरदार पटेल वगैरे कधी असा विचित्र एवढा पाहिला नाही. हां तुमचं माहीत नाही पण गौरांगपूरचे आय आय टी हॉस्टेल होते, ते 25 वर्षापूर्वी सांगतायत. म्हणतात तिथे एवढा विचित्रपणा चालतो, जेवढा जास्त शिक्षित तेवढा विचित्रपणा जास्त. तिथे मुलं रात्री 2:30-3 वाजता येणार, तुमच्या बकेट भरून आणणार दाराच्या बाहेर हॉस्टेलला, तुम्ही त्या झोपलेला असतील 3 वाजता वगैरे, असं उठून दार उघडशील काय बोलणार नाही, तुझ्या डोक्यावर बकेटवर पाणी उलट करायला निघून जाणार. अरे असं कधी कधी करतात. एनिवे आपल्याकडे असं होत नाही असं मला वाटतं. तर शेवटी बलरामजी उठत आहेत, कृष्णा उठा उठा, आणि शेवटी कृष्णांना ते बेडवरून खालीच खेचतात बलरामजी. मग कृष्ण जागे होतात आणि कृष्णाला काय वाटतं, आपण कुठे पोचलोय, वृंदावनला पोचलोय, कारण का ड्रेस तसा आहे. आणि त्यांना लाज वाटते की आपण खूप लेट उठलोय, लेट उठल्यावर लाज वाटली पाहिजे. आजकाल लेट उठल्यावर लाजच वाटत नाही मुलांना, त्यांना वाटतं 10 वाजता म्हणजे व्यवस्थित. आता काय आम्ही स्तुती करायला नको, पण आमच्या आईनी एक तरी सवय आम्हाला लहानपणापासून चांगली लावली, तर लवकर उठायला कधी त्रास झाला नाही मला. काही काही भक्तांना मंदिरात आल्यावर आश्रम जॉईन केल्यावर लवकर उठायचा त्रास होतो, पण तसा मला झाला नाही. कारण का तसं माझ्या आठवणीत कधी 6-7:30 लेट कधी आम्ही उठलो नाही, अगदी काही लेट म्हणजे 6:30. हां आणि अभ्यासाचा अभ्यास वगैरे असेल तर 4-4:30 उठायचे सगळे आधी, म्हणजे विदाऊट भक्ती पण होती, त्यामुळे तो काही त्रास झाला नाही. पण एनिवे बलराम कृष्णांना लाज वाटली की अरे 10-11 वाजले आपण उठलोच नाही होत. आजकाल लाज 10-11 इज नॉर्मल. आणि आत्ताची पिढी आई वडील होईल तर माहीत नाही, ते 10 आई वडील 10-11 मुलं 1 वाजता उठतील. एनिवे तर कृष्णाला लाज वाटली, कसे कसे ते उठले, ते म्हणतात अरे बघ गाई निघून, बघा गाई थांबत नाहीत, वेळ गाई टाइमच फॉलो करतात. तुम्हाला त्यांनी वेळेत सोडलं नाही गाईंना तर ते काय करतात, हा आवाज करायला लागतात. हा त्यांना टाइम त्या सूर्याचा ते बरोबर पोचला की ते आवाज करायला लागतात. त्यांना घड्याळ नसून कळतंय की वेळ कुठ किती झालेली येते, आणि ते आवाज करतात, त्यांना सोडलंच पाहिजे. तर कृष्ण ते थांबत नाहीत, त्या कृष्णा बाजारामध्ये गाई निघून गेल्या आणि मुलं पण आता बाहेर वाट बघतात आपली. कृष्ण लगेच उठतात आणि पाहतात तर काय, नंद यशोदा उभे आहेत, पुतळे आहेत, लक्षात ठेवा. हां, आधी यशोदाकडे पाहतात, यशोदाची अशी मूर्ती अशी होती, डोळे मोठे करून बघतात. हां, कृष्णाला वाटतं की मी एवढ्या लेटपर्यंत उठलो नाही आहे, त्या यशोदेला काळजी पडली आहे की मी आजारी बिजारी झालो का म्हणून ती अशी बघते. आणि नंतर कृष्ण नंदकडे बघतात, अरे वडील पण बघतायत मी एवढा लेट उठलोय. लगेच कृष्ण रागवतात, वडिलांना नमस्कार करतात आणि जातात निघून तिकडनं साईडला. आणि ओके, खरं काय आहे, कृष्णांना वाटतंय की हे सगळे मी आजारी आहे का म्हणून असे बघतायत, पण खरं तसं नाही, खरं ते पुतळे आहेत. हां, पण कृष्णाला वाटतंय कारण का वृंद खऱ्या वृंदाने पण असं होत असतं, कधी कधी यशोदा माई कृष्णाच्या ह्याच्यात ती स्तब्ध होऊन जाते, तर कृष्णांना वाटतंय की हे स्तब्ध झालेली आहे, इट्स लाईक ए नॉर्मल. हां, त्यांना वाटत नाही की ते पुतळे आहेत. आणि शेवटी ओके, ऑलरेडी पुढे गेलो. तर आता काय होतंय, जे विश्वकर्मानी एक नववृंदावन बनवलंय त्याचा कृष्णांवर परिणाम होतोय. कृष्णांना वाटतंय की मी वृंदावनमध्ये आहे, विश्वकर्माने व्यवस्थित मॉडेल बनवलेलं आहे, त्यांना वाटतंय की मी आहे. आणि आणि कृष्ण काय म्हणतो मग आपल्या आईला, हे आई यशोदे तुला माहित नाही मी लेट का उठलो माहितीये का, मी खूप मोठं आणि विचित्र स्वप्न पाहिलंय आणि ते खूप मोठं होतं पण थोड्याच वेळात पाहिलं. अरे काय झालं, कृष्ण मथुरेला यायच्या आधी ते वृंदावनला राहायचे आणि त्यांना वाटायचं की वृंदावनच माझं घर आहे, पण आता त्यांना वाटतं की मी वृंदावनला आहे आणि मी लेट उठलोय. त्यांना काय वाटलं की ते जे मथुरेला आले मग द्वारकेला आले ते सगळं स्वप्न होतं असं कृष्णांना वाटलं. आणि म्हणून ते आईला काय म्हणतायत, हां की मी खूप मोठं स्वप्न पाहिलं, बरंच काय काय घडलंय आणि ते स्वप्न पाहत होतो म्हणून मी हां लेट उठलोय असं ते म्हणतायत आपल्या आईला. आणि बलरामजींना म्हणतात, तुम्हाला वाटत नसेल की एवढं मोठं स्वप्न एवढ्याशा वेळात कसं पाहिन, तर घाबरू नका, वनात गेल्यावर तुम्हाला सगळं समजून सांगतो. आणि चला चला दही आपण वनात जाऊ. हां, आणि यशोदा काही उत्तर देत नाही, ती अशीच उभी आहे. पण कृष्णाला वाटतं ठीक आहे, ती एवढी व्यथित झालेली आहे. हां, पण रोहिणी मातेला कळतं की अरे आता कोणीच काय बोललं नाही तर गडबड होईल, कृष्णांना कळेल की काहीतरी गडबड आहे. हां, म्हणून रोहिणी आता कृष्णा जाताना आपल्या आईला डबा मागणार. खरं दोघेही आई होत्या, कृष्णा बलराम त्या दोघेही सेम आई होत्या, भले कृष्णाची यशोदा आणि रोहिणी बलरामजींची होती. तर रोहिणी काय होते, स्वतःहून बोलते, कृष्णा कृष्णा घाबरू नको, तुझ्या आई थोडीशी डिस्टर्ब, म्हणजे डिस्टर्ब नाही पण दुःखी पण नाही, आता काय म्हणावं, व्यथित झाली आहे किंवा चिंताग्रस्त झाली आहे की तू एवढा लेट उठला म्हणून ती उत्तर देऊ शकत नाही आहे, पण तू पुढे वनात जा, मी डबा पाठवते मगून. आणि कृष्णांकरता दोन्ही आई सेम आहेत, यशोदानी डबा पाठवला काय, रोहिणीने पाठवला काय. हां, आणि यशोदेच्या हातात लोणी असतंय कायम, विश्वकर्माने बनवलं होतं, कारण का त्याला माहिती आहे भगवंतांना आवडतं. तर जाता जाता कृष्ण यशोदेच्या हातात असं लोणी घेतात, खातात आणि जातात. तर आणि रोहिणी म्हणते तू पुढे जा, मी डबा पाठवते. तर असं सगळं विश्वकर्माचा जो न्यू वृंदावन मॉडेल आहे ते व्यवस्थित सध्या चालू आहे. आणि कृष्ण आणि बलराम हा पुढे चालायला लागतात. आणि मध्ये गोपी नेहमी कृष्ण जेव्हा गाईला घेऊन जातात ना, तर गोपी असतात त्या वाटेच्या साईडला येत असतात कृष्णांना पाहण्याकरता. तर विश्वकर्मानी अशा गोपींचे मॉडेल, हां, आणि गोपींचे पण ग्रुप्स आहेत, राधाणीचा ग्रुप, चंद्रलीचा ग्रुप, त्या वेगवेगळ्या ठिकाणी उभे असतात वेगवेगळ्या ग्रुप गोपींचे. तर पहिले चंद्रलीचा ग्रुप उभा असतो, हां, आणि त्या पण पुतळे आहेत. हां, तर तेही काही प्रॉब्लेम नाही, कारण का कधी कधी गोपी अशा रागवून कृष्णांच्या बोलण्याला उत्तर देत नाहीत. तर असं जाता जाता कृष्ण चंद्रलीशी काही जोकिंग शब्द बोलतात, हां, पुढे जातात, मग पुढे राधाराणी दिसते आणि राधाणीचा ग्रुप असतो. तर ते म्हणतात की ए राधाराणी, माझ्या हृदयाची राणी, तू आज का माझ्याशी बोलत नाहीये, मला वाटतं तुला माझ्या मनातलं नाही, तुला माझं स्वप्न कळलेलं आहे. कृष्णाला काय वाटतं की राधाणीकडे स्पेशल पॉवर आहे, जेणेकरून कृष्णांना दिसलेलं स्वप्न नाही, म्हणजे खरोखर ते कृष्ण वृंदावन सोडून गेले मग मथुरेला आले हे राधाणीला कळलं म्हणून ती रागवली. कृष्णाला वाटतं हे जे मी वृंदावन सोडून गेलो हे स्वप्न, ते स्वप्न नाही आहे पण हे स्वप्न, हे राधाणीला कळलं म्हणून ती आज रागून उभी आहे, ती बोलत नाही आहे. बरेचदा राणी अशी मान लीला करत असते वृंदावनमध्ये. हां, तर कृष्ण म्हणतात राणीला घाबरू नको, ते स्वप्नात मी सोडून गेलो होतो, खरं काय सोडून गेलेलं नाही आहे, पण ती अशी उभी आहे, सगळ्या गोपी तशा पुतळ्यासारख्या उभ्या आहेत. आणि कृष्ण राधाणींच्या अंगावर थोडी फुलं फेकतात आणि म्हणतात घाबरू नको, आपण संध्याकाळी भेटू, आता आणि ते पुढे निघतात. तर कृष्ण बलराम गाई वगैरे पुढे जात आहेत आणि राधाराणी गोपी नंद तसेच उभे आहेत. आणि कृष्ण म्हणतात राधाणीला आज रागवायचं दुसरं कारणच नाही काही, माझं स्वप्न हेच एक कारण असू शकतंय म्हणून तसं ते म्हणतात. आणि ओके, आणि कृष्ण म्हणतात तुला माहित नाही स्वप्नात काय काय पाहिलं, राधाणीला मुद्दाऊन म्हणतात स्वप्नात मी मथुरेला गेलो आणि तिकडे मी द्वारकेला गेलो आणि तिकडे मी 16,108 राणींशी लग्न पण केलं असं राधाणीला सांगतात कृष्ण. स्वप्ना त्यांना वाटतं हे सगळं स्वप्न आहे, कारण स्वप्नात मी सगळं केलेलं आहे. हा पण घाबरू नको, आपण संध्याकाळी भेटूया परत असं तिला बोलतात आणि पुढे ते जात आहेत. आणि हे जे आता बघा, ओके एक मध्ये मी बोलायचं राहिलो विसरलो तो मी आता सांगतोय. ब्रह्माजी काय म्हटले इथे कोण कोण येऊ शकतंय, फक्त रोहिणी. पण काय घडतंय, कृष्णाने बलराम गरुडजींचे वर आले त्याच्याबरोबर उद्धव सगळ्या राण्या नारद मुनी सगळे तिथे पोचले होते. ह्यांनी सांगितलं यायचं नाही तरी, पण हे सगळं गरुड उतरताना तर ब्रह्माजी म्हटलं आता ठीक आहे तुम्ही आलेच आहात, कधी कधी असं होतं ना हे तुम्ही तिथे कोणी यायचं नाही हं, तरी भक्त पोचतात तिथे ठीक आहे आता आलाच आहात ना मग आता असं असं करा असं होतं का बरेच ना होतं. तर ब्रह्माजी म्हणतात ठीक आहे तुम्ही आता आलेच आहात ना आता सगळ्यांचं समोर यायचं नाही हं, हे आधी होऊन गेलं मी सांगायचं विसरलो. आलेच आहात ना तर काय करा, ए तुम्ही झाडांच्या मागे लपा, लांब लांब जा, पानांच्या मागे लपा, दिसलं नाही पाहिजे तिथे कृष्णांना, मागे लांब लांब लपून राहा सगळे. कारण काय होत आहे ते उद्धव आणि राणा म्हणतात कृष्णांना या स्थितीमध्ये आपण सोडवू कसं शकतोय, अशी कृष्णांची स्थिती आहे आपण कसं सोडवू शकतोय म्हणून ते पण पोचतात. ब्रह्माजी म्हणतात तरी तुम्ही आलेच आहात ना, तुम्हाला सांगितलं होतं नका येऊ म्हणून, पण आलेच आहात ना तर ते झाडांच्या मागे पानांच्या मागे दगडां मोठे मोठे खडक असतील त्याच्या मागे लपून राहा. नारद मुनींना लाज वाटते की माझ्यामुळे सगळं घडलं हे, ते तिथे आले म्हणून नारद मुनी काय करतात आकाशात जातात आणि पद्मासन लावून बसतात त्यांच्या योगशक्तीने वरून बघतात. आजकाल तो फॅशन आली आहे व्हिडिओ करताना ते काय लावतात ते काय हा ड्रोन लावतात, आकाशातनं शूटिंग घ्यायची फॅशन आली आजकाल. तसं नारद मुनी नवीन नाही जुनी फॅशन आहे, नारद मुनी वरून बघतायत काय चालू आहे, बाकी सगळे खाली उभे आहेत, नारद मुनी ड्रोनमधनं ते शूटिंग करतायत बघतायत. आणि त्यांच्यावर गरुड जातात का, कारण का गरुड आपले मोठे पंख पसरतात आणि म्हणतात कृष्णांना मी सावली देणार हा, म्हणून गरुड त्यांच्यावर असे पंख पसरून आहेत नारद मुनींच्याही वर आकाशात उंच कृष्णांना सावली देत, हे सगळं आधी झालेलं आहे. तर आता काय होतंय, जे हे ते द्वारकाचे वासी आता पद्मावती पण आलेली आहे तिथे, ज्यांनी ऐकलंय त्यांना माहिती आहे पद्मावती कोण आहे, ज्यांनी नसेल ऐकलं तर तुम्ही रेकॉर्डिंग ऐका किंवा घोळपला परत नाही घेतोय तिथे येऊन ऐका. पद्मावती एक स्पेशल कॅरेक्टर आहे, आता येतात मी परत इंट्रोडक्शन करू शकत नाही तिचं, ती पण आलेली आहे. तर द्वारकाच्या भक्त पाहतात अरे कृष्णांचं वृंदावनमध्ये किती माधुर्य आहे, किती गोड लीला आहेत, ते सगळे लपलेले आहेत. आणि ह्या लीला पाहून ज्या राण्या असतात हं त्या सगळ्या तिथे गोंधळून जातात म्हणजे ते आकर्षित होतात हं भगवंतांच्याकडे. ऑलरेडी त्यांनी भगवंतांना पाहिलेलं असतं द्वारकाधीश म्हणून, पण वृंदावन मधले कृष्णांना पाहून ते गोंधळात म्हणजे भाव विभोर होतात. आणि सगळ्या राण्या आहेत ना त्या खूप अशा एकदम सज्जन घरातल्या महिलांसारख्या असतात, पण इथे पब्लिकमध्ये त्या बेशुद्ध पडतात जमिनीवर असं, पण सज्जन महिला अशा पब्लिकमध्ये बेशुद्ध पडत नाहीत, पण कृष्णांचा आकडे सुंदर रूप पाहून त्या बेशुद्ध पडतात. आणि सत्यभामा आणि कोण पद्मावती असते ती तर पद्मावती एवढी काम भावनेने येतात, ती पद्मावती उग्रसेन महाराजांची पत्नी आहे कंसाची आई आहे, तरी पण ती एवढी कृष्णांकडे कृष्णांच्या सौंदर्याकडे आकर्षित होते हं की ती कृष्णांना आलिंगन द्यायला धावायला लागते लपलेली असते तिकडनं, सत्यभामा पण धावायला लागते अरे आता काय होणार कृष्णा पडते पद्मावती वृंदावनला कुठनं आली हं अशी गडबड होईल म्हणून पद्मावती आणि सत्यभामा धावायला लागतात हं. तर बाकीच्या राण्या बेशुद्ध पडल्या मग राहिले कोण उद्धव आणि देवकी, ते धावतात आणि त्या दोघांना पकडून मागे आणतात परत अरे थांब कोणी पडताय म्हणून उद्धव पद्मावती पकडतो मागे आणतो, देवकी सत्यभामाला पकडते परत मागे खेचते झाडांच्या मागे म्हणतो थांबा काय चाललंय काय. कालिंदी असते हा, कालिंदी इथे पण आहे द्वारकेमध्ये आणि वृंदावनला पण होती, यमुना म्हणून वृंदावनला होती आणि राणी म्हणून द्वारकेला आहे, तिला तिने तेथो यमुनेच्या रूपात तिथे सगळं पाहिलेलं असतंय म्हणून ती पण थोडीशी अशी बेशुद्ध वगैरे पडलेली नसते तर ती पण असते. कालिंदीने सत्यभामाला पकडलं, उद्धवनी पद्मावतीला पकडलं, कालिंदीने देवकीने नाही हा, आणि देवकीलाही आपल्या मातृभावातलं वात्सल्य प्रेम जागृत झालं आता इथे काय चालू आहे, कृष्ण गायींना चारायला नेत आहेत, बलराम बरोबर आहेत, गाई चालत आहेत, गाई चालत्या फिरत आहेत, हं, नंद महाराज गोपी चालत्या फिरत आहेत, गाई चालत्या फिरत आहेत, आणि कृष्ण चालत आहेत, चरता चरता त्यांना लांब काय दिसतंय, काय दिसतंय, समुद्र दिसतो लांब कृष्णांना वृंदावनमध्ये. तुम्ही आता आले म्हणून तुम्ही ह्यांना प्रश्न पडलाय की कृष्णा वृंदावन समुद्र कसा दिसतो, तुम्ही लेट आणलेले आहात, पण दिसतो, कारण काय वृंदावन नाही आहे, हे काय नव वृंदावन आहे. हा, तर कृष्णांना समुद्र दिसतो पण लांबून त्यांना वाटतं की ही यमुना आहे, कारण का डार्क निळं आहे तिथलंही पाणी. तर कृष्ण म्हणतात बलरामला, अरे बघ यमुना किती सुंदर जवळ आहे, चला चला आपण जाऊ, गाई सुंदर गोड पाणी पितील, आणि चला मुलांनो आपण सगळे यमुनेत आंघोळ करू. मुलं तशी सरकत नसतात, पण विश्वकर्माने थोडी थोडी ग्वालबाल अशी ठेवलेली असतात मध्ये आधी. हा, कृष्ण बलरामाने गाईच सरकतायत पुढे, आणि ग्वालबाल असे थोडे थोडे खूप ग्वालबाल आहेत ना, लाखो आहेत, तर थोडे इकडे थोडे तिकडे असे ठेवलेले आहेत. तर कृष्णाने वाटतं हे आपल्याबरोबर चालतायत, तिथे पोचतात आणि हा, मग ते हळूहळू जवळ येतात. आता खूप जवळ आले समुद्राच्या, तर त्यांना काय दिसतं, ह्याच्यात यमुनेसारख्या अशा मस्त मस्त तरंग नाही आहे, मग काय भला मोठ्या लाटा आहेत समुद्रातल्या. तर कृष्ण म्हणतात, अरे एवढ्या मोठ्या लाटा यमुनात, ही यमुना आहे का समुद्र आहे. बघ कृष्ण अजून वृंदावनचे त्यांना माहित नाही, बलरामना माहिती आहे प्लॅन, अरे वृंदावनमध्ये समुद्र आहे काय, कृष्ण स्वतःशीच बोलायला लागतात, काही वृंदावन नाही आहे. आणि तिथे पाहतात तर त्यांना काय दिसतंय, द्वारका महानगरी दिसते. कृष्ण म्हणतात, एवढ्या मोठ्या मोठ्या सात मजली बिल्डिंग, कृष्णाचे 16,000 महाल होते, बाकीच्यांचे होते, त्यांना काय कळे ना, मी वृंदावनला आहे का हे वृंदावन नाही आहे, का हे वृंदावन आहे आणि वृंदावनमध्ये समुद्र आलेला आहे आता. हा, कृष्णाला काय कळत नाही काय घडतंय ते, आणि ते स्वतःच बडबडतात, मी कुठे आहे, मी कोण आहे, का वृंदावनमध्ये आता द्वारका नगरी आलेली आहे, का समुद्र वृंदावनला आलाय, का वृंदावन समुद्रकिनारी आलंय, का मी कृष्ण नाही आहे, असं कृष्ण स्वतःचीच बडबडायला लागतात. आणि तेव्हा बलरामजी तिथे येतात, एक मिनिट, हां, तेव्हा बलरामजी म्हणतात, हे स्वामी, कृष्णाने ते स्वामी म्हणून हाक मारतात, हे प्रभू, स्वामी म्हणण्यापेक्षा प्रभू म्हणू, हे प्रभू. आता बलरामजींना काय करायचंय, कृष्णांना काय वैकुंठेश्वरच्या मूळमध्ये न्यायचंय, वृंदावनच्या मूळमधून बाहेर काढायचंय. कृष्णाला वाटतं मी वृंदावन मधला आहे, गोप आहे. हं, ते म्हणतात हे वैकुंठेश्वर, हा, आणि बलरामजी अनंत शेष आहे. बलरामजी म्हणतात, हो बघा ते पांडवांना राक्षस लोक आक्रमण करतायत, शाल्वचा भाऊ अनुशाल्व, आपण जाऊन रक्षण केलं पाहिजे. तर कृष्णाचं जे क्षत्रिय मूळ असतात ना, त्याला जागरूक करतात बलरामजी. तर कृष्ण पण थोडे क्षत्रिय मूळ येतात, अरे कोण तो अनुशाल्व, फक्त आत्ताच जाऊन त्याला मारून टाकतो वगैरे. हा, तर कृष्ण हळू वृंदावनच्या मूळमधनं बाहेर येत आहेत. आणि एक मिनिट, म्हणजे वृंदावनच्या मधुर मूळमधनं ते द्वारकाधीशच्या क्षत्रिय मूळमध्ये कृष्ण हळूहळू येत आहेत. आणि मग कृष्ण हळूहळू नॉर्मल मूळमध्ये, त्यांना कळत आहे की अरे मी वृंदावनमधला नाही आहे, भले आता तसं वाटतंय. हा, कृष्ण प्रेम रस म्हणणं बाहेर पडून हा हिरोईक क्षत्रिय रस मध्ये येतात. आणि मग कृष्णांना आठवत आहे, अरे काय झालं होतं, मी द्वारकेमध्ये होतो आणि लेट पर्यंत झोपलो होतो आणि लेट उठलो होतो आणि बाहेर येऊन आम्ही सगळे रडत होतो, मग काय झालं ते आठवत नाही. असं त्यांना कळत आहेत कृष्णापासून काय, कृष्णांना काय तसं लपून राहत नाही. पण ते म्हणतात मी द्वारकेत होतो, लेट झोपलो होतो, लेट उठलो होतो, पण अरे माझ्या हातात बासरी कुठून आली, बलरामजीने घातलेली असते, आणि हे म्हशीचं शिंग आणि गुंजमाळा, अरे द्वारकेत हे सगळं मी घालत नाही, हे सगळं कुठून आलं माझ्या गळ्यामध्ये. हा, कृष्णांना असा प्रश्न पडतो. मग बलराम कृष्ण विचार करतायत आणि ते सगळं त्यांना आता थोडे तसे ते नॉर्मल त्यांना आठवत आहे की मी द्वारकेत झोपलो होतो, पण अरे द्वारकेत होतो तो हा सगळा परिणाम आणि मोरपीस कुठून आला द्वारकेमध्ये, त्यांना काय कळेना. बलरामजी म्हणतायत हां बलरामजींना कळतंय कृष्णाच्या मनात काय झालं, बसा भगवंत असं झालेलं आहे प्रभू की तसं होताना हा ब्रह्माजींचा प्लॅन आहे तुम्हाला या सगळ्या ह्यातनं बाहेर काढायचा. आणि ते म्हणतात ठीक आहे. मग कृष्ण म्हणतात बलरामजींना हरकत नाही, आपण समुद्रात आंघोळ करूया. आता आलोय तसं आणि सगळेजण लोक समुद्रात आंघोळ करतात, कारण का कृष्णांच्या अंगावर गाई चारून धूळ उडलेली आहे, प्लस मातीत लोळले होते उठवताना आल्या तेव्हाही धूळ आहे. आंघोळ करतात, स्वच्छ होतात, गरुडजी तिथे पोचतात, कृष्ण बलराम परत बसतात गरुडवर, जातात द्वारकेला. तो पण बाकीचे द्वारकावासीही जातात का बरं. हा उद्धवनी सगळ्यांना म्हटलंय, आता सगळ्यांनी या द्वारकामध्ये कृष्णांच्या महालात, कारण का आत्तापर्यंत जे काय आपण ऐकलं बृहद भागवतामृत त्याचा सर्वात महत्वाची चर्चा आता होणार आहे. बृहद भागवतामृतचा प्रश्न काय आहे, हा सर्वात श्रेष्ठ भक्त कोण आहेत आणि सर्वात जास्त कृपा कोणाला प्राप्त झाली आहे. आता ह्याच्यानंतर दोन सेशनमध्ये आपलं संपणार आहे बृहद भागवतामृत आजच्या नंतर. तर नारद मुनींनी सुरुवात कुठनं केली बरं, कोणाला आठवतंय? तो प्रयाग मधला ब्राह्मण, मग राजा सार्वभौम राजा, मग इंद्र, मग ब्रह्मा, मग शिव, मग शिवजी नंतर तुम्ही काल ऐकलं प्रल्हाद महाराज, वैकुंठवासी नाहीत प्रल्हाद महाराज, त्यानंतर हनुमानजी, आणि मग पांडव, मग यदुकुळ, मग उद्धव. उद्धवांनंतर काय आता नारद मुनी काय वृंदावनात जाणार? अरे पण वृंदावन लागले तर कृष्ण आहेत, गोपी आहेत, त्या पण सगळ्या आहेत. काही काही शरीर सोडून भगवत धामात गेले होते. कृष्णांच्या वीरभावनेमध्ये काही काही व्रजवासी लोक ऑलरेडी भगवत धामात गेले होते, राहिले होते पृथ्वीवर. नारद मुनी जाणार वृंदावनला? नाही. आता काय होणार आहे, उद्धवाला कळलेलं काय होणार आहे, कृष्ण स्वतः सांगणार आहेत की कोण सर्वात उत्तम भक्त आहेत, का सर्वात उत्तम आहेत आणि का बरं कृष्ण वृंदावनला परत जात नाहीत. थोडं थोडं त्यांनी ऑलरेडी आधी सांगितलेलं आहे. हा आणि हे खूप महत्वाची चर्चा होणार आहे. आता ह्या चर्चेने जेव्हा कृष्णांना काय म्हणावं, ओपनली म्हणजे मुक्तपणे बोलायचं असेल, काही अडचणी न ठेवता, तर त्यांच्या माता तिथे असता कामा नाही, तर कृष्णांना थोडी लाज वाटेल. म्हणून उद्धव आधीपासून काय प्लॅन करतात, देवकी आणि रोहिणीला सांगतात की आता जेवायची वेळ झालेली आहे, तुम्ही कुकिंग करून या. हा आणि देवकी रोहिणीनाही कळतंय काय होणार आहे ते, म्हणून त्याही आनंदाने कुठे निघून जातात, स्वयंपाक करायला जातात की आता हे चर्चा झाल्यावर सगळ्यांना भूक लागेल. राण्या तिथे असतात आणि हा पद्मावती तिथे पाहिजे का, आता एवढी महत्वाची चर्चा होताना नाही पाहिजे ना. मग ते पद्मावतीला सांगतात, अजून काहीतरी जबाबदारी देतात, उद्धव सगळं मॅनेज करतायत, पद्मावती तू जाऊन असं काहीतरी करू नये. मग ती पद्मावतीला काय घालवलं, ती आता काहीतरी बडबड येईल मध्ये आधी, तिला घालवलं. आई तर गेल्या कुकिंगला आणि नारद मुनीला काय अडचण नाही आहे, पण ते लाजतात की अरे माझ्यामुळे सगळं घडलं, म्हणून ते दाराच्या मागे लपलेले आहेत. आणि सगळ्या राण्यांना बोलवतात, उद्धव तिथे आहेत आणि कोण बरं, हा रोहिणी देवकी तर गेल्या. हा बलरामजींना कोणी घालवत नाही का सांगत नाही, पण बलरामजींना कळतं की मी मोठा भाऊ असून इथे राहून चालणार नाही, कारण का कृष्ण गोपींबद्दल बोलणार आहेत आणि त्यांच्या आणि गोपींच्या संबंधाबद्दल बोलणार आहेत, तर मोठा भाऊने तिथे राहू नये. म्हणून बलरामजी म्हणतात मी आंघोळ करून येतो, म्हणून आंघोळीच्या बहाण्याने ते पण निघून जातात. आता संपूर्ण सीन सेट आहे. हा सगळ्या कृष्ण पोचले आहेत, उद्धव आहेत, उद्धव कायम कृष्णाबरोबर असतात, ते वृंदावनला गेलेले आहेत. सगळ्या राण्या आहेत, नारदमी दाराबाहेर आहेत, दाराच्या बाहेर आहेत. आणि आता कृष्ण स्वतः जे आहेत हा ते काय करणार आहेत, हा ते सर्वात उत्तम भक्त कोण आहेत, का आहेत आणि का बरं कृष्ण वृंदावनला परत जात नाहीत, एवढ्या ते दुःखामध्ये असूनही, या सगळ्याचे ते उत्तर देतील. आणि त्याच्यानंतर अजून एक सेशन होईल, तीच विषय पुढे राहील. हा आणि मग आपलं हे मालिका अजून दोन सेशन नंतर संपेल. आज लवकर संपलं आहे, हरकत नाही. तर बरेच महिन्यानंतर आपली भेट झालेली आहे, काही काही भक्तांना अजून अंगवळणी लागायला वेळ लागेल, कारण का आता न रविवारी न यायचं अंगवळणी लागलेलं आहे, आता रविवारी यायचं अंगवळणी घालावं लागेल. सवय मोडलेली आहे खूप. तर कसं होतं, पहिले अशी बाय डिफॉल्ट सवय असायची की बाबा रविवार झालं की बाबा संध्याकाळी तयार व्हायचं आणि जायचं. मध्यंतरी आपण कधीतरी एकदा एक महिनाभर कथा केलेली ना, दोन तीन वर्षापूर्वी गौर कथा केलेली, दररोज संध्याकाळी जायचं असं एक तसं दर रविवारी जायचं अशी सवय लागली होती. आता ती सवय मोडलेली आहे, थोडा आळसपणा शरीरामध्ये येतो अशा वेळी, थोडासा इनर्शिया म्हणतो, काय म्हणतो शैथल्य. आता आमच्या लोणेरीला काय होणार मी विचार करतो, आता मुलांना सवय, आता कसं दर आठवड्यात यायचं एक सवय लागलेली असते, आता सवय मोडलेली आहे. तर अशा हिशोबाने तरी पण आज आहेत किती 5-10 आहेत प्रसाद बनवल्या तेवढे लोक आहेत. आम्हाला खरंच मोठा प्रश्न होता प्रसाद किती लोकांचा बनवायचा, 10 येतील का 50 येतील का 80 येतील. मग असं ठरलं की 40 लोकांचा बनवू, उरला तर उद्या होईल कामाला बेसला, आणि कमी जास्त लोकांनी तर थोडं ॲडजस्ट करून घ्यायचा. तर बनवला तेवढे आलेले आहेत आजच्या पहिल्या रविवारच्या हिशोबाने. हरे कृष्ण. तर इथे पण थांबूया.